त्याच्याने कॉलेज जॉब मिळवले पाहिजे.
जिथं जिवलं नाही टच नाही तिथं परवडत ना. करतील तर काय कधी करायचं करतील. भैरवड केलाय ते गावात केलं ते जिवत होता इथं काय माहिती. जिवच असेल तर भैरवडीत रेंज थोडी येणार. गावातल्या माणसांना चुकतात काळाची काम आहेत. त्यांना लगा आता प्रॉमिसिंग वाटत असेल. मी एकदा जिओवरती केली सर्विस लोकांना मी विचारलं कारणमध्ये रेंज येत नाही जिओ वगैरे. ते म्हटले आम्ही तुम्हाला एक डेट नाही देऊ शकत खरं आम्ही लवकरच तिथं सॉर्ट आउट करणार. अरे म्हणजे आता आणखी म्हातार होऊ -103 dBm मध्ये रेंज येते आणि कराड सारखं मोठं शहर आहे. कराड सोड साताऱ्यात रेंज नाही कोल्हापुरात रेंज आहे फक्त तेवढीच. सातारा जिल्हा आहे बाबा हौशीचा काय संबंध. नेट तर आम्हाला पण लागत नेट आम्हाला पण लागत ना. कोल्हापूरला कुठं झाटोपट 10,000 रुपये चेंज मारणार नाही. कारण काय जरी असलं तरी काय परवडत नाही 10,000 जेव्हा केलेली की अरे तू प्रॅक्टिकली एका मोबाईलवरनं 5 GB पेक्षा जास्त डेटा कन्झ्युम करू शकत नाही. अरे बा नेट तर आम्हाला पण लागतं सर्विस आम्हाला पण द्या. एक्सटेंडेड एखादं फायबर बसवलं तर चालत नाही का. जिओ वाल्यांनी जरा करायला पाहिजे इम्प्रूव्ह. अरे एअरटेल जुनं नेटवर्क आहे त्यांनी त्यांची सगळी बसवून ठेवले स्ट्रेंथ मार्केटमध्ये. त्यांना फक्त जर करायचंच काय असेल तर त्यांना फक्त प्लॅन स्वस्त करून नेटवर्क स्प्रेड करायचं आहे जिथे त्यांना आता गांड लागले जरा खरं आता. अरे त्यांनी 2 टेलिकॉम कंपन्या विकत घेतल्या आणि त्या बंद पाडल्या. विकत घेऊन बंद करायची म्हणजे लोक चेष्टाच करतात. त्याचा फायदा प्रॅक्टिकली त्यांना पण होते बाकीच्यांना तर फुटतात होते. एअरटेल फक्त आपली घासत. मला काय वाटतं आदित्य बिर्ला तू आदित्य बिर्ला ग्रुप मध्ये जाऊन सेट करताय का आयडिया काय नाही शिकणार.
ते मागवलं ना आयडियाचे
मागे जा झाक असते तुला काउ एखादं म्हटलं मला तुझी केली पाहिजे तुला एक कोटी देतो बरं मला तुझी केली पाहिजे देणार
पिकनी.
तुझी पिकनी नाही ते वापरा 2 किडनी आहेत तुझ्या तुला एक द्यायला सांगितलं येशील का
नाही सांगितलं
खराब किडनी कशाला किडनी तुझ्याकडे 2 आहेत एक किडनी तुला जायचंय. अरे आदित्य बिर्ला ग्रुपची किडनी आहे आयडिया जरी आपल्याकडे 2 जरी असल्या तर 2 पाहिजे असतात ना आपल्याला एक काढून देशील तू. आदित्य बिर्ला ग्रुपच काय फक्त आयडिया नाही अंबुजा सिमेंट पण त्यांचं आहे.
तरी कस्टमर आयडिया करून झाली आहे त्यांना सर्विस निर्माण
ते इम्प्रूव करू शकतात. ते मार्केटमध्ये किती जरी बॅड इमेज असली तरी सुधारता येते. किती बॅड इमेज असली ओपोने ओपोल यांनी इमेज नाही सुधारली. ओपोची किती बॅड इमेज होते. कॅमेरा फोन नवीन इंटुएटिव्ह काहीतरी काढायला लागलेत. आता इनडिस्टॉर्शन गर्दी स्कॅनर विवोला दिला. आता बीबीके इलेक्ट्रॉनिक्स एकच कंपनी त्यांची पॅरेंट ओप्पो विवो आणि वन प्लसची. वन प्लसचं नाव चांगलं होतं तुम्हाला फक्त माहित नव्हतं. वन प्लसची पॅरेंट कंपनी बीबीके इलेक्ट्रॉनिक्स आहे. ओप्पो आणि विवोची इमेज खराब होती त्यांनी सुधारली आणि अजून एक कंपनी काढली रिअलमी. पहिल्यापासून त्यांचं आहे असं नाही की आत्ता विकत घेतली. मी शिवायला वेळ नाही लागत. आयडियाला पण नाही लागणार. एखाद्याला आयुष आवडत आणि एखाद्या आयुष मध्ये अडकलेलं असत. अडकलेलं कसं असत माहिती का, आयुषच्या इकोसिस्टीम मध्ये. म्हणजे तुझा सगळा डेटा, पर्सनल डेटा, तुझा फेसबुक, तुझा व्हॉट्सअप, तुझे इमेजेस, तुझे आय मेसेजेस, मोस्टली मेसेजेस, आय मेसेजेस, फोटोज वगैरे, ते जर तुझ्या ऍपलवर असतील ना तर अँड्रॉइड वरती मुनात करतात. तू त्याच्या इकोसिस्टीम मध्ये अडकलास. म्हटलं झक मारते तर चांगला नवीनच आयफोनच घ्यायला लागणार, नाही तर आयच वापरायला लागणार. मग इलाज नाही. इकोसिस्टीम मध्ये अडकलेली माणसं अडकत अडकत जातात, बाहेर निघत. ऍपल मध्ये जाणं सोपं आहे, खर बाहेर पडणं अवघड. ऍपल म्हणजे नुसतं उंच उंच भिंती ज्यात अडकलो आपण. अँड्रॉइड म्हणजे मोकळं पटांगण. तस बनवलं ते इमेज तुम्ही त्याच काढायची कामाचं काय.